खंड तिसरा प्रकरण सहावे सेवावृत्ती। माझा धंदा ठीक चालला होता पण तेवढ्याने संतोष वाटत नव्हता। जीवन अधिक साधे झाले पाहिजे, काहीतरी शारीरिक सेवाकार्य हातून घडले पाहिजे अशा तऱ्हेची खळबळ मनात चालूच होती। इतक्यात एके दिवशी एक अपंग रक्तपितीने पिडलेला मनुष्य ताराशी आला। त्याला खायला देऊन काढून लावण्याची हिंमत होईना। त्याला एका खोलीत ठेवले, त्याच्या जखमा साफ केल्या आणि त्याची शुश्रूषा केली, पण फार काळपर्यंत असे चालणे शक्य नव्हते। त्याला घरी कायमचे ठेवण्याची माझ्यापाशी सोय नव्हती, माझी छातीही नव्हती। मी त्याला गिरमिट्यांसाठी चाललेल्या सरकारी इस्पितळात पाठविला, पण तेवढ्याने माझे समाधान झाले नाही। अशा तऱ्हेच्या शुश्रूषेचे काम नेहमी करायला मिळेल तर किती चांगले होईल। डॉक्टर बूथ हे सेंट ऍडम्स मिशनचे वरिष्ठ होते। ते नेहमी येईल, त्याला मोफत औषध देत, फार सज्जन आणि प्रेमळ होते। पारशी रुस्तुमजीच्या दातृत्वामुळे डॉक्टर बूथच्या देखरेखीखाली एक छोटे इस्पितळ उघडण्यात आले होते। या इस्पितळात नर्स म्हणून काम करण्याची मला प्रबळ इच्छा झाली। तेथे औषधे देण्याचे काम एक दोन तासांचे असे। औषध तयार करून देणाऱ्या कोणातरी पगारदार माणसाची किंवा स्वयंसेवकाची जरुरी होती। हे काम अंगावर घेऊन तेवढा वेळ काढण्याचा मी निश्चय केला। माझे वकिलीचे पुष्कळसे काम ऑफिसात बसल्या बसल्या सल्ला देणे, दस्तऐवज लिहिणे किंवा कज्जे मिटविणे अशा स्वरूपाचे असे। थोडेसे दावे मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात असत, त्यापैकी पुष्कळसे भिंतक्रार असत। मिस्टर खान हे माझ्या मागून आले होते आणि त्यावेळी माझ्या बरोबरच राहत असत। अशा तऱ्हेचे कोर्टात दावे असतील तेव्हा ते चालविण्याचे मिस्टर खान यांनी अंगावर घेतले आणि मी या छोट्या इस्पितळात काम करू लागलो। रोज सकाळी तेथे जायचे असे, यायला जायला आणि इस्पितळात काम करायला मिळून सुमारे 2 तास लागत। या कामामुळे मला काहीसे समाधान वाटले। माझे काम रोग्याचे दुखणे समजून घेऊन ते डॉक्टरला समजावून सांगण्याचे आणि डॉक्टर सांगतील ते औषध तयार करून रोग्याला देण्याचे होते। या कामामुळे माझा दुःखी हिंदी लोकांशी गाढ संबंध आला। त्यांच्यापैकी बरेचसे तामिळ किंवा तेलगू अथवा उत्तर हिंदुस्थानी गिरमिटे होते। हा अनुभव मला पुढे फार उपयोगी पडला। बोर युद्धाच्या वेळी जखमी लोकांची आणि इतर रोग्यांची शुश्रूषा करण्याच्या कामी याचा मला खूप उपयोग झाला। बालकांच्या संगोपनाचा प्रश्न माझ्यापुढे होताच दक्षिण आफ्रिकेमध्ये मला आणखी 2 पुत्र झाले। त्यांचे संगोपन करून लहानाचे मोठे कसे करावे हा प्रश्न सोडविण्याच्या कामी मला या अनुभवाची फार मदत झाली। माझा स्वतंत्र स्वभाव मला फार बेजार करीत असे आणि अजूनही करतो। बाळंतपण वगैरे शास्त्रीय पद्धतीने करावे असा आम्ही उभयंतांनी निश्चय केला होता। त्यामुळे जरी डॉक्टरची त्याचप्रमाणे सुईणीची सोय असली तरी आयत्यावेळी डॉक्टर मिळाला नाही किंवा दाई निघून गेली तर माझी काय गत होणार। दाई हिंदीच ठेवावयाची होती। शिकलेली हिंदी दाई हिंदुस्थानात मिळताना पंचाईत पडते, मग दक्षिण आफ्रिकेची गोष्ट बोलायलाच नको। यासाठी मीच बालसंगोपनाचा अभ्यास करून घेतला। डॉक्टर त्रिभुवन दासचे आईला शिकवण हे पुस्तक वाचले, त्यात थोडेफार फेरफार करून शेवटल्या 2 मुलांची जोपासना मी स्वतः केली असे म्हणण्यास हरकत नाही। दाईची मदत दरवेळी थोड्या मुदतीपर्यंतच, म्हणजे 2 महिन्यांपेक्षा जास्त नाही, अशी घेतली। तीही मुख्यतः पत्नीच्या शुश्रूषेसाठी। मुलांना न्हाऊ घालण्याचे वगैरे काम सुरुवातीला माझ्या हातूनच होत असे। शेवटल्या मुलाच्या जन्मप्रसंगी माझी पुरेपूर कसोटी झाली। प्रसूती वेदना एकाएकी सुरू झाली। डॉक्टर घरी नव्हता, दाईला बोलावणे पाठवायचे होते। ती जवळ असती तरी तिच्याकडून प्रसूती करविण्याचे काम झाले नसते। प्रसूतीच्या वेळेचे सर्व काम मला आपल्या हातानेच करावे लागले। सुदैवाने मी हा विषय आईला शिकवणीतून लक्षपूर्वक वाचून ठेवला होता, त्यामुळे मी गोंधळलो नाही। मी असे पाहिले की स्वतःच्या मुलांची योग्य तऱ्हेने जोपासना करायची असेल तर आईबापांनी तत्संबंधीचे सामान्य ज्ञान मिळवून ठेवले पाहिजे। मी या बाबतीत जी दक्षता घेतली होती तिचा फायदा मला पावलोपावली आढळून आला आहे। माझे मुलगे आज जे सामान्य आरोग्य उपभोगीत आहेत ते जर मी आरोग्यासंबंधीचे सामान्य ज्ञान संपादून त्याचा अंमल केला नसता तर ते उपभोगू शकले नसते। आपल्यामध्ये असा एक चुकीचा समज आहे की पहिल्या 5 वर्षांमध्ये मुलांना शिक्षणाची वगैरे जरुरी नसते। वस्तुस्थिती अशी आहे की पहिल्या 5 वर्षात मूल जेवढे मिळवते तेवढे मागून संबंध आयुष्यात मिळवू शकत नाही। मुलाचे शिक्षण आईच्या उदरातूनच सुरू होते असे मी अनुभवाने सांगू शकतो। गर्भधारणेच्या वेळच्या आईबापांच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा ठसा मुलांवर उमटत असतो। गर्भकाळाची मातेची प्रकृती, मातेच्या आहारविहाराची बरी वाईट फळे यांचा वारसा घेऊनच बालक जन्मास येते. जन्मल्यानंतर ते आईबापांचे अनुकरण करू लागते आणि कित्येक वर्षांपर्यंत त्यांच्या विकासाचा आधार सर्वस्वी आईबापांवर राहतो. हे विचार जी समजूतदार दाम्पत्य करतील ती कधीही दंपत्ती संघाला विषय वासनेच्या तृप्तीचे साधन बनविणार नाहीत, तर जेव्हा त्यांना संततीची इच्छा होईल तेव्हाच संघ करतील. रतिसुख ही एक स्वतंत्र वस्तू आहे असे मानण्यामध्ये घोर अज्ञान आहे अशी माझी समजूत आहे. जनन क्रियेवर जगताचे अस्तित्व अवलंबून आहे. विश्व हे ईश्वराच्या लीलेचे स्थान आहे, त्याच्या महिम्याचे प्रतिबिंब आहे. त्याच्या सुव्यवस्थित वृद्धीसाठी जनन क्रिया निर्मिलेली आहे. हे ज्याच्या लक्षात आले तो आटोकाट प्रयत्न करून विषय वासनेचे नियंत्रण करील आणि रतिभोगाच्या परिणामी जी संतती होईल तिचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक संगोपन करण्यासाठी जरूर लागणारे ज्ञान संपादन करील व त्या ज्ञानाचा फायदा आपल्या संततीला देईल.